आजचे दैनिक सुभक्ती परबोध 27 डिसेंबर. तुमचे ध्येय काय आहे? ह्यास्तव तुम्ही खाता पिता किंवा जे काही करिता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा आणि त्याच्याद्वारे देव जो पिता त्याची उपकार स्तुती करा. पहिले करीन 10:31, कलसे 3:17. जेव्हा तुम्ही सकाळी उठून त्या दिवसातील घडामोडींना तोंड देता तेव्हा त्या दिवसाकरिता तुमच्या ज्या आशा आहेत त्याविषयी तुम्ही स्वतःला काय म्हणता? जेव्हा तुम्ही जगलेल्या दिवसाकडे सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहता तेव्हा त्या दिवशी काय होण्याची तुमची अपेक्षा होती? जर तुम्ही म्हणाल मी तशा प्रकारे विचारही करत नाही, मी उठतो आणि मला जे करायचे आहे ते करतो, तर मग तुम्ही स्वतःला कृपेच्या मूलभूत साधनांपासून आणि मार्गदर्शन शक्ती सामर्थ्य फलदायीपणा व आनंद यांच्या स्रोतापासून स्वतःला दूर सारता व त्यापासून आपला संबंध तोडून टाकता. बायबलमध्ये या वचनांना समाविष्ट करून अगदी स्पष्टपणे सांगितले आहे की आपल्याकरिता देवाची इच्छा अशी आहे की आपण आपल्या दिवसाकडे जाणीवपूर्वक विशेष महत्व देऊन एका उद्देशाने त्याकडे पाहावे. तुमच्याकरिता देवाची प्रकट इच्छा अशी आहे की जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा तुम्ही दिवसभर ध्येयरहित राहून त्यात वाहून जाऊ नये व तुमच्या थोडक्या परिस्थितींना तुम्ही काय करावे हे ठरवू न देता किंवा तुमच्या घडामोडींवर त्यांना प्रबळ होऊ न देता तुम्ही तुमचे लक्ष ध्येयावर टिकवून ठेवावे, म्हणजे तुम्ही एका विशिष्ट प्रकारच्या उद्देशावर लक्ष केंद्रित करावे. मी येथे मुलांबद्दल, किशोरवयीन मुलांबद्दल आणि प्रौढांबद्दल बोलत आहे. अविवाहित, विवाहित, विधवा, माता आणि प्रत्येक व्यवहार करणाऱ्या, प्रत्येक व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलत आहे. ध्येयरहित असणे हे निर्जीवतेसारखे आहे. मागील अंगणातील पिवळी मृत झालेली पाने इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त फिरू शकतात. कुत्र्यापेक्षा जास्त, मुलांपेक्षाही जास्त. वारा या मार्गाने वाहत आला की ते या मार्गाने जातात. वारा त्या मार्गाने वाहत आला की ते त्या मार्गाने जातात. ते कोसळतात, ते उसळतात, ते उडी मारतात, ते कुंपणावर दाबा मारतात, परंतु त्यांना कोणतेही ध्येय नसते. ते गतीने भरलेले असतात आणि त्यांचे जीवन रिकामे असते. देवाने मानवांना स्वतःच्या प्रतिरूपात जीवनाच्या मागील अंगणात उडालेल्या निर्जीव पानांप्रमाणे ध्येयहीन होण्यासाठी निर्माण केले नाही. त्याने आपली निर्मिती उद्देशपूर्ण बनण्यासाठी केली आहे, जेणेकरून आपण आपल्या सर्व दिवसांकरिता लक्ष ठरवावे आणि प्रत्येक दिवसाकरिता आपले ध्येय ठरवावे. आज तुमचे ध्येय काय आहे? नवीन वर्षासाठी तुमचे ध्येय काय आहे? सुरुवात करण्यासाठी एक चांगली गोष्ट पहिले करीन 10:31 मध्ये दिली आहे. ह्यास्तव तुम्ही खाता पिता किंवा जे काही करिता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा.